परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर 1988 दुपारची वेळ। स्वामीजी एका साधिकेशी बोलता बोलता एकदम म्हणाले, समोरच्या केंद्रात जाऊन ध्यानाला बैस आणि मी येऊन उठवेपर्यंत उठायचं नाहीस। केंद्रात सुषमाताई होत्या, स्वामीजी मात्र त्यांच्या खोलीतच होते। नंतर 6 तासांनी जाऊन स्वामीजींनी त्या साधिकेला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती ध्यानातून सावध होईना। तेव्हा स्वामीजींनी संकल्प करून तिला सावध केलं आणि तिला म्हणाले, मी आज संकल्प करून तुला ध्यानाला बसवलं आणि संकल्पानेच तुला ध्यानातली उच्च अवस्था प्राप्त करून दिली आहे। ही अवस्था मोठमोठ्या योग्यांनाही जन्मभर ध्यान करून मिळत नाही, पण तुला यातून उठवताना जाग करताना मला पुन्हा संकल्प करावा लागला। तू खूप गाढ ध्यानात गेली होतीस, क्षणभर मला भीती वाटली कारण योग्य प्रमाणात शक्ती संक्रमण झालं नाही तर कदाचित हा प्रयोग प्राणावरही बेतू शकतो, पण परमेश्वराने मला सहाय्य केलं, माझा संकल्प यशस्वी केला। मी असे प्रयोग करून पाहत होतो की मला मिळालेल्या या शक्तींचा उपयोग साधकांना साधनेत प्रगती करण्यासाठी कसा करून घेता येईल। मी आजपर्यंत असे अनेक प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले, पण आजचा प्रयोग हा थोडा वेगळा होता। केवळ परमेश्वरी कृपेमुळेच तो यशस्वी झाला। आज मी ठरवलंय, असा प्रयोग यापुढे पुन्हा करायचा नाही। आपोआप शक्ती संक्रमण होतं ते वेगळं। दुसऱ्या दिवशी बुधवारच्या केंद्रात स्वामीजींनी या घटनेचा उल्लेख केला होता। मी पुण्यात राहायला आल्यापासून स्वामीजींनी दादाला दर 15 दिवसांनी पुण्यात यायचं असं सांगितलं होतं। एकदा काही कारणांनी दादाला इथे येता आलं नाही। स्वामीजींना दादाशी फोनवर तरी बोलावं असं वाटलं। त्यांनी दादाच्या घरी फोन केला, फोनची रिंग वाजत होती पण फोन उचलला जात नव्हता। स्वामीजींनी त्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं वेगवेगळ्या वेळी फोन केला, पण फोन उचललाच गेला नाही। स्वामीजींनी मला विचारलं, प्रकाश मुंबईला त्याच्या घरीच आहे ना, कुठे बाहेरगावी गेला नाही ना, मला तरी तसं काही बोलला नाही तो। मी म्हटलं, दादा घरीच आहे। तेव्हा स्वामीजींनी कांचनला फोन केला। कांचन त्यावेळी पुणे टेलिफोन एक्सचेंजमध्ये टेलिफोन ऑपरेटर होती। स्वामीजींनी तिला मुंबईच्या एक्सचेंजमध्ये दादाच्या फोनची चौकशी करायला सांगितली। तिथे तिला समजलं की दादाचा फोन बिघडला आहे। तेव्हा स्वामीजी कांचनला म्हणाले, मुंबईच्या एक्सचेंजला प्रकाशचा फोन ताबडतोब दुरुस्त करायला सांग, मला त्याच्याशी बोलायचंय। कांचनने आपलं वजन खर्च करून दादाचा फोन लगेच दुरुस्त करून घेतला। फोन सुरू झाल्या झाल्या लगेच तिने दादाला फोन केला आणि सांगितलं, प्रकाश तू लगेच स्वामीजींना फोन कर, त्यांना तुझ्याशी बोलायचंय। मग दादाने स्वामीजींना फोन केला। स्वामीजी फोनवरून दादाशी बोलले, दादाची खुशाली विचारली, तेव्हा त्यांना बरं वाटलं। अशी ही कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती। दुपारची वेळ बहुधा 2 वाजले असावेत। स्वामीजी पलंगावर पहुडले होते, मातोश्री सरलाताई त्यांच्याजवळ बसल्या होत्या। दादा, वहिनी आणि मी खाली जमिनीवर बसलो होतो। दादाच्या खांद्यावर डावा हात ठेवून स्वामीजींनी विचारलं, काय रे प्रकाश, तू तुझा उद्योगधंदा सोडून, सारी कामं सोडून दर 15 दिवसांनी इथे माझ्याजवळ नियमित येतोस असं काय मिळतं तुला इथे येऊन? का बरं येतोस तू इथे? दादा म्हणाला, इथे आलो, तुमच्याजवळ बसलो, बोललो की मला खूप आनंद वाटतो, म्हणून येतो मी इथे. 15 दिवस झाले की मला आपली ओढच लागते. स्वामीजी हसून म्हणाले, ओढ लागते? ओढ लागण्यासारखं मी काय करतो इथे? दादा म्हणाला, आपलं आमच्यावरचं निस्सीम प्रेम, आपलं निरपेक्ष शुद्ध प्रेमच मला इथे ओढून आणतं. स्वामीजी, आज जगात सारं काही मिळेल, पण आपलं हे निर्व्याज ऐश्वर्य प्रेम कुठेही मिळणार नाही. हे प्रेम परमेश्वराशिवाय दुसरं कुणीही करू शकणार नाही. आपल्याजवळ आलं की परमेश्वराच्या सहवासात आल्याचा आनंद मिळतो. स्वामीजी, खरंच आपण साक्षात परमात्मा आहात. स्वामीजी हे ऐकून हसले आणि म्हणाले, प्रकाश, तुला सुद्धा असंच वाटतं? मग क्षणभर थांबून गंभीर होऊन स्वामीजी म्हणाले, खरं आहे तू म्हणतोस ते. ह्या देहात परमात्माच खेळतो आहे. असं म्हणून स्वामीजींनी आपल्या डाव्या हाताने आवेगानेच दादाला आपल्या जवळ ओढून घेतलं आणि हृदयाशी घट्ट धरून दृढ आलिंगन दिलं. रविवार, दिनांक 31 जुलै 1988. सकाळी स्वामीजींच्या घरी टीव्हीवर 9:30 ते 10:30 रामायण पाहिलं. नंतर स्वामीजी, दादा, वहिनी आणि मी आम्हा तिघांशी बोलत होते. सद्गुरु कसे असावेत, त्यांना कसं ओळखावं हे स्वामीजी सांगत होते. नंतर स्वामीजींनी दासबोधातला सद्गुरु लक्षण नाम समास वाचून दाखवला. स्वामीजी म्हणाले, सद्गुरु शिष्याला प्रबोध करणारे, त्याच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन करण्यास समर्थ असे असावेत. ते शिष्याला परमार्थाला लावणारे असे हवेत. शिष्याची परमार्थात प्रगती करणारे हवेत. नंतर स्वामीजींनी त्यांचं कपाट उघडलं आणि त्यातून 1988 सालची एक डायरी काढली. तिच्या पहिल्या पानावर वरती ओम लिहून नंतर आम्हा तिघांचं नाव आणि आशीर्वाद लिहून खाली आत्मतृप्त स्वामी माधवनाथ अशी स्वाक्षरी केली. मग ती डायरी माझ्या हातात देऊन स्वामीजी म्हणाले, ही या वर्षाची डायरी तुला घे. त्या डायरीच्या पहिल्या पानात स्वामी स्वरूपानंदांचे एक छायाचित्र होते. ते दाखवीत स्वामीजी म्हणाले, मी स्वामीजींकडे गेलो असताना स्वामीजींनी त्यांचं हे दुर्मिळ छायाचित्र मला प्रसाद भेट म्हणून दिलं होतं. ते मी माझ्याजवळ जपून ठेवलं होतं. या डायरीच्या पहिल्याच पानात मी ते ठेवलं होतं. आज हे मी तुला प्रसाद भेट म्हणून देत आहे. तूही हे असंच जपून ठेव. मोठ्या स्वामींचा ठेवा आहे हा. तू रोज दिवसभर इथे असतेस. इथल्या सर्व गोष्टी तुझ्या समोर घडतात. आजपासून दिवसभरात जे काही इथे विशेष घडेल ते सारं तू घरी जाऊन या डायरीत लिहून ठेव. अगदी संपूर्ण प्रसंग लिहिण्यास वेळ नसला तरी मुद्दे लिहून ठेव, म्हणजे मग केव्हाही तुला ते प्रसंग लिहिता येतील. कोणीतरी हे काम करायलाच हवं आहे. आज सर्व साधक स्वामींना फक्त केंद्रात पाहतात, त्यांची प्रवचनं आणि सत्संग ऐकतात, पण त्या पलीकडचे रोजच्या व्यवहारातले स्वामींची समग्र जीवनशैली मात्र कुणालाच ठाऊक नाही. स्वामी कसे वागतात, कसे बोलतात, कसे मार्गदर्शन करतात, स्वामींची मतं विचार काय आहेत, याची कुणालाच फारशी कल्पना नाही. हे सारं पुढे सर्वांना कळायला हवं. पुढे भविष्यात इथे अनेक नवीन साधक येतील, त्यांनी स्वामींना पाहिलेलंही नसेल. त्यांना सर्वांना स्वामींचं जीवन कसं होतं हे कळायला हवं. त्यांच्या साधनेसाठीही या साऱ्याचा उपयोगच होणार आहे. तेव्हा आजपासून तू हे सारं लिहून ठेवायचंस, तू तुझ्याजवळ माझं दप्तर ठेवायचंस आणि नंतर हे सारं व्यवस्थित लिहून काढायचंस. या लिखाणाचा पुढे खूप मोठा उपयोग होणार आहे. तुला हे लिहायला व्यवस्थित जमेल, करशील ना एवढं माझ्यासाठी स्वामीजी? मी म्हटलं, स्वामीजी माझ्यासाठी हा फार मोठा आनंदाचा ठेवाच ठरेल. स्वामीजींनी दोन्ही हात वर करून आशीर्वाद देत म्हटलं, माझे आशीर्वाद आहेत तुला, तुझ्याकडून हे लिखाणाचं कार्य निश्चितच पार पडेल. हा दिवस माझ्याकरता अत्यंत भाग्याचा ठरला. हरिओम.